नमस्कार मित्रांनो, या विवेकी कट्ट्यावर आपल्या रोजच्या जगण्यातल्या वेगवेगळ्या भावनांचा आपण विचार करत असतो. काही चांगल्या भावना का निर्माण होतात त्याबद्दलही विचार, आणि काही नकारात्मक भावना किंवा ज्या भावना आपल्याला त्रास देतात, आपली प्रोडक्टिव्हिटी कमी करतात, अशा भावनासुद्धा का निर्माण होतात आणि त्यांचं काय करायचं याबद्दलही आपण चर्चा करतो. सध्या 10वी आणि 12वी या परीक्षा जोरदार चालू आहेत, त्याच्यामुळे आजचा विवेकी कट्ट्यावरचा विषय आहे की परीक्षेच्या आधी आपल्याला टेन्शन काय येतं. याची वेगवेगळी कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे आपण फेल होऊ याची भीती असते. आता याच्यात फेल म्हणजे काय हा पण एक वेगळाच विषय, बरं का? म्हणजे मध्यंतरी माझ्याकडे एक पेशंट आला होता क्लिनिकमध्ये आणि त्या मुलाला प्रचंड टेन्शन यायचं. सो मी विचारलं साधारण किती टक्के मार्क मिळतात, तर त्याची आई म्हणली 97% पुढे असतात त्याला कायम, तो 97% खाली कधी झालेला नाही आहे. आणि मी म्हटलं तरी पण टेन्शन येतं, त्या म्हणल्या हो एखाद दिवशी 97% खाली येईल ह्याचंच टेन्शन येतं. मला गंमत वाटली, म्हणजे मी माझ्या मित्रांशी गप्पा मारता मारता त्यांना हा इन्सिडन्ट सांगितला आणि मी त्यांना म्हटलं की आपण 76, 80, 82 असे टक्के मिळाले तरी आपण 8-8 दिवस ते सेलिब्रेट करत राहायचो, आणि इथे एका गड्याला 97% खाली कधीतरी एखादा मार्क मिळेल आपल्याला म्हणून टेन्शन येतं. पण हीच तर गंमत आहे. प्रत्येकाचं टेन्शन वेगळं, प्रत्येकाची टेन्शनची कारणं वेगळी. आपल्यासाठी 35% पास होतं, त्याच्यासाठी 97% पास आहे. हे त्यानेच ठरवलेलं आहे की 97% पुढे पडले मार्क तरच ते मार्क, अदरवाईज आपण फेल. म्हणून मी म्हटलं की फेल होऊ याची भीती, पण नक्की फेल्युअर म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला स्वतःला आधी विचारायला लागतं. आणि ते आपण ज्याला फेल समजतोय, आपण ज्याला फेल्युअर समजतोय, ते खरंच फेल्युअर आहे का याचा विचार करायला लागतो. त्याच्या पुढे जाऊन ह्याचाही विचार करायला लागतो की आपण नक्की फेल कशात झालोय, परीक्षेत झालोय, आयुष्यात झालोय, का ओव्हरऑल जगण्यातच झालोय. दुसरा कारण म्हणजे तयारी झाली नसेल तर. अनेक लोकांची वर्षभर टाइमपास केलेला असतो, त्याच्यामुळे अभ्यास करायला वेळ मिळालेला नसतो, आणि त्यामुळे तयारी झाली नसल्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रचंड टेन्शन येतं, कारण आम्ही वाचलेलंच नसतं. अशा वेळी काहीच नाही करताय, कारण ऐनवेळी जे काय तुम्हाला वाचून जेवढे मार्क पडतील तेवढेच मग ते तुमच्या वाट्याचे असतात. थोडक्यात सगळं नशिबावर हवारा टाकून परीक्षेला जायचं. तिसरं कारण म्हणजे अनेक लोकांना टेन्शन येतं त्याचं कारण आपण चांगलंच करायचं आहे ह्याचा एक अट्टाहास असतो. ह्याचा आग्रह असणं चांगलं, ह्याची धडपड असणं चांगलं, ह्याचं ध्येय असणं चांगलं, पण ध्येयाचा हव्यास झाला की ती गंमत व्हायला लागते. आपण जे जे काही काम करू, आपण जी जी काही परीक्षा लिहू, पेपर लिहू, त्याचं हस्ताक्षर, त्याचं प्रेझेंटेशन, त्यातले मुद्दे, त्याचं कंटेंट, त्याचं दिसणं, त्याचं असणं, या सगळ्या गोष्टी चांगल्या च झाल्या पाहिजेत च, ह्याच्यावर फार लोक अडून राहतात. आणि तिथून मग टेन्शन यायला लागतं की समजा आपल्याकडनं चांगलं झालं नाही तर, पुन्हा त्या फेल्युअरचाच मुद्दा. समजा माझ्या हातून एखादी गोष्ट चांगली झाली नाही तर याचा अर्थ मीच फेल्युअर आहे. म्हणजे परीक्षेत समजा थोडीशी खाडाखोड झाली तर ती पेपरमधली खाडाखोड नाही, माझ्या आयुष्यातच मी खाडाखोड करायला सुरुवात करतो. इथेच प्रॉब्लेम सुरू होतो, इथेच तो अविवेकीपणा सुरू होतो. चौथं कारण असतं अनिश्चितता. म्हणजे काय विचारतील, काय याच्याबद्दल काही समजा तुम्हाला कल्पना नसेल तर बरेच वेळा टेन्शन येतं. तुम्हाला मी एक अगदी कॉमन उदाहरण सांगतो याचं. मेडिकल कॉलेजमध्ये बरेच वेळा एखाद्या सब्जेक्टमध्ये 3-4 वेगवेगळे सब सब्जेक्ट असायचे. थोडक्यात आपण समजा मेडिसिन पकडलं तर त्यामध्ये रेस्पायरेटरी मेडिसिन वेगळं असायचं, कार्डियाक हे वेगळं असायचं, न्यूरोलॉजी वेगळं असायचं, आणि एक अनिश्चितता असायची की फुल क्वेश्चन जो एक 20 मार्काचा आहे तो कशावर विचारला जाईल, आणि शॉर्ट नोट्स ज्या छोट्या छोट्या आहेत 5 मार्काच्या त्या कशावर विचारल्या जातील. आम्हाला एक आमच्याकडे असं होतं की टिपिकली एक पीडियाट्रिक्स किंवा बालरोग याच्यावर एक शॉर्ट नोट विचारली जायची, हमखास, म्हणजे हमखास त्याच्यावरच त्याच विषयावर शॉर्ट नोट यायची. 100 पैकी 5 मार्कांवर पीडियाट्रिक्स असायचं. सो अनेक लोकांनी ते जे काही 1000 पानांचं पुस्तक होतं, जे वाचल्यानंतर 5 मार्काची एक शॉर्टनोट सोडवता येणार होती, ते पुस्तकच ऑप्शनला टाकलं होतं की जाऊ दे 5 मार्क दे, आपण 95 मार्कांपैकीच पेपर सोडवूया, ॲटलिस्ट 1000 पानं तरी वाचणं कमी झालं. त्यांच्या दुर्दैवाने अनिश्चितता कशी असते बघा, नेमकी आमच्या वर आम्ही ज्या वर्षी बसलो परीक्षेला त्यावर्षी नेमका फुल क्वेश्चन पीडियाट्रिक्सवर थोडक्यात 20 मार्काचा, आम्हाला 50% पासिंग असायचं, 20 मार्काचा प्रश्न सोडून दिला, थोडक्यात 80 पैकी 50 मिळण्याची जबाबदारी आली. टेन्शन, खूप टेन्शन. सो जिथे अनिश्चितता आहे तिथे तिथे टेन्शन येण्याची शक्यता जास्ती असते. अगदी खूप कॉमन कारण जे शक्यतो आई वडिलांना मान्य नसतं आजकाल, तरी म्हणजे आई वडील किंवा पियर प्रेशर. एखादा मुलगा हुशार असेल तर त्याला एवढं बाहेरनं प्रेशर टाकतात की तू हुशार आहेस तर तुला IITच मिळाली पाहिजे, तुला अमकंच कॉलेज मिळालं पाहिजे, तू मिळवणारच. सो त्याला बाह्य धडपड इतकं असतं पालकांकडनं, नातेवाईकांकडनं, मित्रांकडनं, शाळेकडनं, टीचर्सकडनं, क्लासच्या लोकांकडनं की हा आमचा एकदम स्कॉलर विद्यार्थी किंवा ही एकदम स्कॉलर विद्यार्थिनी, ही पहिल्या म्हणजे 100 पैकी 100च मिळणार, ही ह्याचंही दडपण येऊ शकतं. कारण आपल्याबद्दल इतर लोकांच्या एवढ्या अपेक्षा आहेत, त्यांच्या एवढ्या आपल्याबद्दल स्वप्न त्यांनी बघितलेली आहेत, त्या स्वप्नांचंही टेन्शन येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं जे मी प्रत्येक पेशंटला जो माझ्याकडे परीक्षेचं टेन्शन आलंय म्हणून या काळामध्ये येतो त्यांना सांगतो, ते म्हणजे हे युद्ध नाही आहे, तुम्ही किती सिद्ध आहात ते बघण्याची ही फक्त एक चाचणी आहे. तुम्ही किती अभ्यास केलाय, त्यापैकी तो अभ्यास तुम्हाला किती लक्षात राहतोय, तो किती चांगल्या प्रकारे तुम्ही मांडू शकताय, हे तपासण्याची ही फक्त एक चाचणी आहे. तुम्ही परीक्षेमध्ये फेल जरी झालात तरी तुम्ही आयुष्यात फेल होत नसता. ज्ञानाने तुम्ही किती सिद्ध झालेला आहात ते तपासायचंय, हे युद्ध नाही. कारण युद्ध म्हटलं की तिथे जिंकणं आलं, हरणं आलं, युद्ध म्हटलं की तिथे जगणं आलं आणि मरणही आलं. युद्धामध्ये पराजय होणं म्हणजे ऑलमोस्ट मरण्यासारखं असतं. आणि परीक्षेचं जर आपल्याला एवढं टेन्शन येत असेल, परीक्षेतल्या फेल्युअरमुळे समजा आपल्या मनात मध्ये मरणाचे विचार येत असतील, तर याचा अर्थ आपण त्याला परीक्षा म्हणून न बघता युद्ध म्हणून बघायला सुरुवात केलेली आहे. आणि कुठली परीक्षा युद्ध असते हो, कुठलीच नाही. परीक्षेमध्ये मला फेल्युअर आलं ह्याचा अर्थ मी आयुष्यामध्ये फेल गेलो असं जर आपल्याला वाटायला लागलं, तर आपण हमखास टेन्शनचे बळी होणारच. पण परीक्षेमधलं फेल्युअर किंवा इव्हन परीक्षेमधला सक्सेस याचा आयुष्याच्या सक्सेस आणि आयुष्यातल्या फेल्युअरशी काहीच संबंध नसतो. कारण जर आपण झूमआउट करून बघितलं तर कुठलीही परीक्षा ही आयुष्याचा आपल्या खूप मोठ्या अगदी 80 वर्षाचं आयुष्य पकडलं तर त्याचा केवळ एक ठिपका असते. मी नेहमी माझ्याकडे येणाऱ्या पेशंटला सांगतो की एका कुठल्या तरी वर्षी मी एका कुठल्या तरी विषयामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये पहिला आलो होतो. मला त्याही विषयातले माझे मार्क आठवत नाहीत आज 30-31 वर्षानंतर किंवा 25-31 वर्षानंतर. ज्या विषयात मी अख्ख्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पहिला आलो होतो त्याचेही मार्क जर मला आठवत नसतील, ती जर सगळ्यात जगातला सगळ्यात त्या काळचा जगातला सगळ्यात मोठा विजय मिळवला होता मी असं मला तेव्हा वाटत होतं, पण आज तोही आठवत नाही आहे. आणि जे फेल्युअर्स आली होती ज्या विषयामध्ये मार्क कमी पडले होते, अगदीच कसाबसा काठावर पास झालो होतो, तेही आठवत नाही. कारण पुढे इतका आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. सो आपलं प्रत्येकाचं आयुष्य खूप मोठं आहे. कुठलीही परीक्षा हे तुमच्या आयुष्याची, तुमच्या अंगात असलेल्या कलागुणांची, तुमची एक्झॅक्ट तुमच्यामध्ये काय कपॅसिटीज आहेत ह्याची कुठलीच परीक्षा त्याला जोखू शकत नाही कम्प्लीटपणे. ती केवळ एका स्पेसिफिक स्वरूपामध्ये त्या क्षणी त्या काळामध्ये तुम्ही किती तयारी आहे हेच फक्त ती परीक्षा सांगत असते. त्यामुळे आपल्याला जर टेन्शन घालवायचं असेल आणि परीक्षेकडे जास्ती सकारात्मकपणे जास्ती विवेकीपणे बघायचं असेल, तर आपण परीक्षेला किंवा त्यापुढे जाऊन त्या परीक्षेतून येणारा जो काही निकाल आहे त्याच्यातून येणारे गुण आहेत त्याच्याकडे आपण कसं बघतो आणि त्या मिळालेल्या गुणांनंतर आपण स्वतःकडे कसे बघतो. मला समजा 100 पैकी 100 गुण मिळाल्यानंतर समजा मी एकदम हवेत जात असेल आणि माझ्यासारखा मीच आहे आणि या जगात माझ्या इतका हुशार कोणीच नाही असं जर आपल्याला वाटत असेल तरीही तो अविवेकीपणा आहे. आणि एखाद्या परीक्षेमध्ये फेल झाल्यानंतर मला आता काहीच जगण्याची माझी काही लायकीच नाही असं वाटत असेल तरीही तो अविवेकीपणा आहे. सो परीक्षा त्याच्यातले मिळणारे गुण आणि याचा आपल्या आयुष्याची आपण कशी सांगड घालतो, त्याच्याकडे कसं बघतो, यावर आपल्या सगळ्या भावना अवलंबून आहेत. त्यामुळे परीक्षेकडे फक्त एक चाचणी म्हणून बघा. परीक्षेकडे फक्त त्या क्षणी, त्या काळात, त्या वर्षी तुम्ही किती तयारी केलेली आहे, ती तयारी तुमची किती झालेली आहे हे बघण्याची केवळ एक चाचणी, एक परीक्षा, एक प्रकारची कसोटी म्हणून जर आपण परीक्षेकडे बघितलं, तर आपण किती वेळा ती परीक्षा द्यायला लागली तर त्याला नव्याने पूर्णपणे त्याला आपण सामोरे जाऊ शकतो. पण जर परीक्षेकडे युद्ध म्हणून बघितलं, तर मग तिथे जगण्या मरण्याची ईर्ष्या, जगण्या मरण्याची शर्यत सुरू होते. त्याच्यातून हमखासपणे केवळ निगेटिव्हिटीच पदरात पडते. सर्व परीक्षा तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही परीक्षा तुम्ही द्याल, आयुष्यातल्या ज्या काही घटनांना तुम्ही सामोरे जाईल, तिथे तुम्हाला अशाच प्रकारे सकारात्मक दृष्ट्या त्या घटनांना सामोरं जाण्याची शक्ती मिळो. तुमच्यातले खूप विवेकी विचार वाढीस लागोत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.